चो गाडा तो बजना बनता है यार. नांदेडचे आजचे आपले इलेक्शन्स फायनली पूर्ण झाले. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मेक आपके साथ है. आज तुम्ही प्रत्येकाने जे 18 प्लस आहेत त्या प्रत्येकाने आज मतदान केलं असेल अशी मी अपेक्षा करते. आणि मी तुम्हाला विचारलं होतं की जर तुम्ही मतदान केलं असेल तर मग सांगा ना इकडे कळवा, सगळ्या नांदेडला तुमच्याबद्दल प्राऊड फील करू द्या आणि मला सुद्धा तुमच्यासाठी प्राऊड फील करू द्या ना. आणि त्याचबरोबर मतदान केलं असेल तर एक तुमचा मतदान केलेला शाई लावलेल्या बोटाचा तो फोटो, तुमचा एक सेल्फी पाठवला तर अजून जास्त छान वाटेल. माझ्या फेसबुकच्या पेजवरती मी अपलोडही करेन. सचिनचा मला आता कॉल आला होता.
हाय मॅक, सचिन बोलतो.
हाय,
आज मतदान झालं मस्त पैकी. काही नाही, छान मस्त पैकी, चांगला अनुभव होता आज.
कसं वाटलं मतदान करून?
मतदान करून खूप छान वाटलं, कारण वाटलं की आपल्याला आता एकमेकांपैकी चांगला पंतप्रधान भेटणार. त्या आनंदामध्ये या उत्सवामध्ये आहे सध्या, तर आता 23 मे पर्यंत ती उत्सुकता जपून ठेवा लागणार आहे.
करेक्ट आहे, करेक्ट आहे.
हा, व्यवस्थित चांगली सोय होती, पोलिसांची सिक्युरिटी पण चांगली होती. तर काही लोक म्हणजे म्हातारे वगैरे होते, त्यांना नाही का मदत करणारे, नाही का स्वयंसेवक पण होते तिथे. आणि नंतर सोबत नाही का सगळ्यांना शिस्तीमध्ये लाईनीमध्ये थांबू लागले. काही प्रेग्नंट लेडीज होत्या, त्यांना बसण्यासाठी व्यवस्था पण होत्या. काय बेंच वगैरे ठेवलेले होते शाळांमध्ये छानपैकी, आणि थंड पाणी वगैरे पिण्यासाठी पण व्यवस्था छान होती.
चांगली,
आणि ऊन लागू नये म्हणून मंडप पण होतं. एकदम उत्तम प्रकारची सोय होती आमच्या भागामध्ये. आमचं आहे इकडे नांदेड स्क्वेअर मॉलच्या पुढे जिल्हा परिषद शाळा आहे, त्या शाळेमध्ये होतं आमचं सर्वांना.
तुमच्या भागामध्ये कशी कशी सोय होती आणि तुमचा आजचा मतदानाचा अनुभव कसा होता सांगा. पटकन डायल करा 9607007935 आणि सांगा पटकन की तुमचा अनुभव कसा होता. ज्यांनी पहिल्यांदा आज मतदान केलं असेल त्यांच्यासाठी तर आज खूप जास्त स्पेशल असेल. सो तुम्ही सगळ्यात आधी कॉल करायला पाहिजेत आणि सांगायला पाहिजे की तुमचा अनुभव कसा होता. त्याचबरोबर सेल्फीही पाठवला तर अजून जास्त छान वाटेल. फिलहाल स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.